आराधना पाठ। मैं देवनित अरहंत का हूँ, वेद का सुनगन करो। मैं सूर गुरु मुनि तीन पद ये साधु पद हृदय धरो।
मैं धर्म करुणा मई चाहूं, जहां हिंसा रंजना। मैं शास्त्र ज्ञान विराग चाहूं, जासु में पर पंचना।
चौबीस श्री जिन देव चाहूं, और देवन मन बसे। जिन बीस क्षेत्र विदेह चाहूं, पंडित पातक न से।
गिरनार शिखर समेत चाहूं, चंपापुरी पावापुरी। कैलाश श्री जिन धाम चाहूं, भजत भाजे ब्रह्म जुरी।
नव तत्व का सरदान चाहूं, और तत्व न मन धरो। कट दल्य गुण पर जाय चाहूं, भय हरो।
पूजा परम जिन राज चाहूं, और देव नहीं कदा। तिहुं काल की मैं जाप चाहूं, पाप नहीं लागे कदा।
सम्यक्त्व दर्शन ज्ञान कारित सदा चाहूं, भाव सो रस लक्षणी। मैं धर्म चाहूं,
सोलह जुकारण दुख निवारण। सदा चाहूं प्रीति सो। मैं नित्य अठाई पर्व चाहूं, महामंगल रीति सो।
मैं वेद चारों सदा चाहूं, आदि अंत निवार सो। पाए धर्म के चार चाहूं, अधिक चेत्यो।
मैं दान चारों सदा चाहूं, भुवन वशिला हो लहूं। आराधना में चार चाहूं, अंत में यही गहूं।
भावना बार जुबाऊं, भाव निर्मल होत है। व्रत जुबार सदा चाहूं, भाव ज्योत है।
प्रतिमा दिगंबर सदा चाहूं, ध्यान आसन सोहना। वसु कर्म ते में छुटा चाहूं, शिव लहूं जह मोहना।
मैं साधु जन को संग चाहूं, प्रीत ते नहीं सो करो। मैं पर्व के उपवास चाहूं, आरंभ में सब परिहरो।
इस दुखद पंचम काल माई, कुल सिरावक में लयो। हरु महाव्रत दई सो नाही, निवल तन में ने गयो।
आराधना उत्तम सदा चाहूं, सुनो दिन राय जी। तुम कृपानाथ अनाथ जानत, दया करना न्याय जी।
वसु कर्म नाश विकास ज्ञान, प्रकाश मुझको दीजिए। करी सुगति गमन समाधि मरण, भक्ति चरणन दीजिए।
करी सुगति गमन समाधि मरण, भक्ति चरणन दीजिए।
करी सुगति गमन समाधि मरण, भक्ति चरणन दीजिए।
पूजा पीठिका। ओम जय 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 नमोस्तु नमोस्तु नमोस्तु। नमो अरहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयिर्याणं, नमो वज्जायाणं, नमो लोये सव्वसाहूलं। ओम ह्रीमनादिमूल मंत्रेभ्यो नमः। पुष्पाञ्जलिं क्षिपेत् चत्तारि मङ्गलम्, अर्हन्ता मङ्गलम्, सिद्धा मङ्गलम्, साहु
ಅವತಾರಿ ಲೋ ಗೊತ್ತುಮ ಅರಿಹಂತ ಲೋ ಗೊತ್ತುಮ ಸಿದ್ಧ ಲೋ ಗೊತ್ತುಮ ಸಾಹು ಲೋ ಗೊತ್ತುಮ ಕೇವಲಿ ಪರ್ಣತೋ ಧಮ್ಮೋ ಲೋ ಗೊತ್ತುಮ
ಚತ್ತಾರಿ ಶರಣಂ ಪವಜ್ಜಾಮಿ ಅರ್ಹಂತೆ ಶರಣಂ ಪವಜ್ಜಾಮಿ ಸಿದ್ಧೇ ಶರಣಂ ಪವಜ್ಜಾಮಿ ಸಾಹು ಶರಣಂ ಪವಜ್ಜಾಮಿ ಕೇವಲಿ ಪ್ರಣತಂ
ಧಮ್ಮಂ ಶರಣಂ ಪವಜ್ಜಾಮಿ
ಓಂ ನಮೋ ರತಿಃ ಸ್ವಾಹಾ ಪುಷ್ಪಾಂಜಲಿಂ ಚಿತೇ ಅಪವಿತ್ರ ಪವಿತ್ರೋ ವಾ ಸುಸ್ಥಿತೋ ದುಸ್ಥಿತೋಪಿ ವಾ ಧ್ಯಾಯ ಪಂಚ ನಮಸ್ಕಾರಂ ಸರ್ವ ಪಾಪೈ ಪ್ರಮುಚ್ಯತೆ ಅಪವಿತ್ರ ಪವಿತ್ರೋ ವಾ ಸರ್ವಾವಸ್ಥಾಂ ಗತೋಪಿ ವಾ ಯಃ ಸ್ಮರೇತ್ ಪರಮಾತ್ಮಾನಂ ಸದಾಯಾಭ್ಯಂತರೇ ಶುಚಿ ಅಪರಾಜಿತ ಮಂತ್ರೋಯಂ ಸರ್ವವಿಘ್ನ ವಿನಾಶನಃ ಮಂಗಲೇಷು ಚ ಸರ್ವೇಷು ಪ್ರಥಮಂ ಮಂಗಲಂ ಮತಃ ಏಷೋ ಪಂಚಳಮೋ ಯಾರೋ ಸರ್ವ ಪಾಪ ಪ್ರಣಾಶನೋ ಮಂಗಲಾಳಂ ಚ ಸರ್ವೇಷಿಂ ಪಡುಮಂ ಹೋಯಿ ಮಂಗಲಂ ಅರಹಮಿತ್ಯಕ್ಷರಂ ಬ್ರಹ್ಮ ವಾಚಿಕಂ ಪರಮೇಷ್ಠಿನಾ ಸಿದ್ಧಚಕ್ರಸ್ಯ ಸದ್ಬೀಜಂ ಸರ್ವತಃ ಪ್ರಣಮಾಮಿ ಕರ್ಮಾಷ್ಟಕ ವಿನರ್ಮುಕ್ತಂ ಮೋಕ್ಷಲಕ್ಷ್ಮೀ ನಿಕೇತನಂ ಸಮ್ಯಕ್ವಾದಿಗುಣೋಪೇತಂ ಸಿದ್ಧಚಕ್ರಂ ನಮಾಮ್ಯಂ ವಿಘ್ನೋಗಾ ಪ್ರಳಯಂ ಯಾಂತಿ ಶಾಕಿನೀಭೂತಪನ್ನಗಾ ವಿಷಂ ನಿರ್ವಿಷತಾಂ ಯಾತಿ ಸ್ತೂಯಮಾನೇ ಜನೇಶ್ವರೇ ಪುಷ್ಪಾಂಜಲಿಂ ಕ್ಷಿಪೇ ಉದಕ ಚಂದನ ತಂದುಲ ಪುಷ್ಪ ಕೈ ಚರು ಸುದೀಪ ಸುಧೂಪ ಫಲಾರ್ಘ ಕೈ ಧವಲ ಮಂಗಲ ಗಾನ ರವಾ ಕುಲೆ ಜಿನ ಗ್ರಹೆ ಜಿನ ನಾಥ ಮಹಂ ಯಜೆ ಓಂ ನೀಂ ಶ್ರೀ ಭಗವಜ್ಜಿನ್ ಸಹಸ್ರಷ್ಟ ನಾಮೇಭ್ಯೋ ಅರ್ಘ್ಯಂ ನೃಪಾಮಿತಿ ಶ್ರೀಮಜ್ಜಿನೇಂದ್ರಮಭಿವಂದ್ಯ ಜಗತ್ತ್ರಯೇಶಂ ಸ್ಯಾದ್ವಾದ ನಾಯಕಮನಂತ ಚತುಷ್ಟಯಾರ್ಹಂ
ಶ್ರೀಮೂಲ ಸಾಂಗ ಶ್ರುತಿ ಸಾಂಸ್ಕೃತೈಕಹೇತು ಜೈನೇಂದ್ರಯಾಗ್ಯ ವಿಧಿರೇ ಮಯಾವ್ಯಧಾಯಿ
ಸ್ವಸ್ತಿ ತ್ರಿಲೋಕ ಗುರವೇ ಜಿನ ಪುಂಗವಾಯ ಸ್ವಸ್ತಿ ಸ್ವಭಾವ ಮಹಿಮೋದಯ ಸುಸ್ಥಿತಾಯ
ಸ್ವಸ್ತಿ ಪ್ರಕಾಶ ಸಹಜೋಜಿತ ಬ್ರಹ್ಮಯಾಯ ಸ್ವಸ್ತಿ ಪ್ರಸನ್ನ ಲಲಿತಾದ್ಭುತ ವೈಭವಾಯ
ಸ್ವಸ್ತ್ಯುಚ್ಛಲ ದ್ವಿಮಲ ಬೋಧ ಸುಧಾಪ್ಲವಾಯ ಸ್ವಸ್ತಿ ಸ್ವಭಾವ ಪರಭಾವ ವಿಭಾಸಕಾಯ
ಸ್ವಸ್ತಿ ತ್ರಿಲೋಕ ವಿತೈಕ ಚಿದುಂಗ ಮಾಯೆ ಸ್ವಸ್ತಿ ತ್ರಿಕಾಲ ಸಕಲಾಯತ ಭ್ರಸ್ತತಾಯ
ದ್ರವ್ಯಸ್ಯ ಶುದ್ಧಿಮಧಿಗಮ್ಯ ಯಥಾನುರೂಪಂ ಭಾವಸ್ಯ ಶುದ್ಧಿಮಧಿಕಾಮಧಿಗಂತು ಕಾಮಃ
ಆಲಂಬನಾನಿ ವಿವಿಧಾನ್ಯವಲಂಬ್ಯವಲ್ಗನ್ ಭೂತಾತ್ಯಾಗ್ಯ ಪುರುಷಾಶ ಕರೋಮಿ ಯಾಗಂ
ಅರ್ಹನ್ ಪುರಾಣ ಪುರುಷೋತ್ತಮ ಪಾವನಾನಿ ವಸ್ತೂನ್ಯನೂನಮಖಿಲಾನ್ಯಯಮೇಕ ಏವ
ಅಸ್ಮಿನ್ ಜ್ವಲದ್ವಿಮಲ ಕೇವಲ ಬೋಧವಾಮ್ಯೋ ಪುಣ್ಯಂ ಸಮಗ್ರ ಮಹಿಮೇಕ ಮನಾಜುಹೋಮಿ
ಓಂ ಯಜ್ಞವಿಧಿ ಪ್ರತಿಜ್ಞಾಯೈ ಜಿನ ಪ್ರತಿಮಾಗ್ರೇ ಪುಷ್ಪಾಂಜಲಿಂ ಕ್ಷಿಪೇ ಶ್ರೀ ವಿಶ್ವೋನ ಸ್ವಸ್ತಿ ಸ್ವಸ್ತಿ ಶ್ರೀ ಅಜಿತ ಶ್ರೀ ಸಂಭವ ಸ್ವಸ್ತಿ ಸ್ವಸ್ತಿ ಶ್ರೀ ಅಭಿನಂದಿನ
ಶ್ರೀ ಸುಮತಿ ಸ್ವಸ್ತಿ ಸ್ವಸ್ತಿ ಶ್ರೀ ಪದಂ ಪ್ರಭಾ ಶ್ರೀ ಸುಪಾಸ ಸ್ವಸ್ತಿ
स्वस्ति त्रिचंदा प्रभा
श्री पुष्पदंत स्वस्ति स्वस्ति श्री शीतल श्री श्रेयांश स्वस्ति स्वस्ति श्रीवास पूज्य
श्री विमला स्वस्ति स्वस्ति श्री अनंता श्री धर्म स्वस्ति स्वस्ति श्री शांति
श्री कुंथ स्वस्ति स्वस्ति श्री अरनाथ श्री मल्ली स्वस्ति स्वस्ति श्री मुनि सुव्रत
श्री नमी स्वस्ति स्वस्ति श्री नेमिनाथ श्री पास स्वस्ति स्वस्ति श्री वर्धमाना
पुष्पांजलि क्षिपे माननीय जुगल किशोर जी युगल द्वारा रचित देव शास्त्र गुरु पूजन